चीनीमंडी.com पॉडकास्ट।
या महिन्याच्या अखेरीस सरकार जाहीर करू शकते साखर निर्यात धोरण। आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर आणि देशातील एकूणच साखर उद्योगाची परिस्थिती पाहता किमान निर्यात कोट्यानुसार साखर निर्यात करणं कारखान्यांना अशक्य झालंय। त्यामुळे साखर कारखानदारांनी 60 ते 80 लाख टन साखर निर्यातीचं खुलं धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे। यात पहिल्यांदा निर्यातीसाठी येईल त्याला प्राधान्य द्यावं असं कारखानदारांचं म्हणणं आहे। निर्यात आणि वाहतूक अनुदान मिळून प्रति क्विंटल 1630 ते 1200 रुपये अनुदान मिळावं अशी मागणी साखर कारखानदारांनी केली आहे। अनुदानाची ही रक्कम जागतिक व्यापार संघटनेच्या नियमात बसत असल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे। साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी अशी खासगी साखर कारखानदारांची मागणी आहे। तसंच निर्यातीसाठी इच्छुक साखर कारखान्यांना ओपन कोटा जाहीर करावा जेणेकरून निर्यातीला चालना मिळेल। देशातील साखरेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार यंदाच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला भारतात 150 लाख टन साखर साठा शिल्लक असण्याची शक्यता आहे। देशाच्या एकूण साखरेच्या गरजेचा 57% साठा आहे। सध्या महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या साखरपट्ट्याला महापुराचा तडाखा बसला आहे। तरी देखील अतिरिक्त साठा खूप असल्यामुळं नव्या साखर निर्यात धोरणाविषयी तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे। सध्याच्या धोरणानुसार 37 ते 38 लाख टन साखर निर्यातीचा करार झाला आहे। 30 सप्टेंबरच्या आत या कोट्याची निर्यात व्हायला हवी, पण यात त्यानुसार काही घडत नाही। जर नव्या साखर निर्यात धोरणाची घोषणा झाली नाही तर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय 2019-20 साठी पारंपरिक किमान निर्यात कोटा धोरणच कायम ठेवण्याची शक्यता असल्याचं माध्यमातील सूत्रांनी सांगितलं। दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या साखर परिषदेत साखर निर्यात ही मुक्त असायला हवी, कोणीही साखर निर्यात करून त्याची सबसिडी घेईल असं धोरण हवं असं मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे।